जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज विहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी यशोदा नंदन व्रज जन रंजन यशोदा नंदन व्रज जन रंजन यमुना तीरावन चारी यमुना तीरावन चारी जय राधा माधव कुंज विहारी हरिनाम संकीर्तन की जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोर शत शतमत अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद की जय जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शत श्रीमद भक्ति सिद्धांत ठाकुर श्री प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णववृंद की श्रील गौरनिताय की जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की श्री श्री राधावन वृंदावन चंद्र की गौर प्रेमानंदे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम मना ओम नमो भगवते वासुदेवाय 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 भगवद गीता अध्याय सातवा श्लोक 23वा ज्ञान विज्ञान योग अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग अध्याय सातवा श्लोक 23वा अंतवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि अंतवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि अंतवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि माझ्या मागोमाग म्हणणार का कोणी मी म्हणतो तसं म्हणा अंतवत्तु फलं तेषां तद्भवत्ति अल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि। भाषांतर वाचून दाखवतो आधी, मग माझ्या नंतर म्हणा। अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात। देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात। माझ्या मागोमाग म्हणा, अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात। देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात। तात्पर्य श्रील प्रभु जगद्गुरु भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद द्वारा। श्रील प्रभुपाद की जय। भगवद्गीतेवरील काही भाष्यकार म्हणतात की देवतांची उपासना करणाऱ्या मनुष्याला भगवंतांची प्राप्ती होऊ शकते, परंतु या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की देवतांचे उपासक हे निरनिराळ्या देवता स्थित असलेल्या निरनिराळ्या देवलोकांची प्राप्ती करतात। उदाहरणार्थ, सूर्याचा उपासक सूर्यलोकाची प्राप्ती करतो, चंद्राचा उपासक चंद्रलोकाची प्राप्त करतो। त्याचप्रमाणे जर कोणाला इंद्रासारख्या देवतेची उपासना करण्याची इच्छा असेल तर त्याला त्या विशिष्ट देवलोकांची प्राप्ती होते। हरे कृष्णा। दर्शन करणाऱ्यांना विनंती आहे की कोणी आपापसात बोलू नका, शांतता राखा। हरे कृष्णा। कोणी बोलू नका आपापसात, शांतता राखा, प्रवचन चालू आहे। कोणत्याही देवतेची उपासना केल्याने मनुष्याला भगवंतांची प्राप्ती होते असे नाही, ही गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणे नाकारण्यात आली आहे। कारण या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की देवतांचे उपासक हे भौतिक जगतातील निरनिराळ्या देवलोकात जातात, परंतु भगवत भक्त हा प्रत्यक्ष भगवत धामाची प्राप्ती करतो। या ठिकाणी असा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो की जर देवता या भगवंतांच्या शरीराचे विविध भाग आहेत तर देवतांची उपासना केल्याने भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे, परंतु देवोपासक हे अल्पबुद्धी आहेत। कारण शरीराच्या कोणत्या भागाला अन्नाचा पुरवठा केला पाहिजे हे त्यांना माहीत नसते। त्यांच्यापैकी काही लोक इतके मूर्ख असतात की ते म्हणतात की शरीराला अनेक भाग आहेत आणि त्यांना अन्न पुरवठा करण्यासाठी अनेक मार्ग असतात, पण हे उत्तर समर्पक नाही। कान आणि डोळ्याद्वारे कोणी शरीराला अन्न पुरवठा करू शकतो का? त्यांना माहीत नसते की या देवता म्हणजे भगवंतांच्या विराट शरीराचे निरनिराळे अवयव आहेत, आणि अज्ञानामुळे त्यांना वाटते की प्रत्येक देवता म्हणजे एक निराळा ईश्वरच आहे आणि तो भगवंता समानच आहे किंवा प्रतिस्पर्धी आहे। केवळ देवताच भगवंतांचे अंश आहे असे नाही, तर सामान्य जीव सुद्धा भगवंताचे अंश आहेत। श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की ब्राह्मण हे भगवंतांचे मस्तक, इंद्र हे बाहू, वैश्य हे कटी आणि शूद्र हे पाय आहेत। आणि हे सर्वजण विविध कार्य करतात। आपल्या स्थितीचा विचार न करता जर मनुष्याने जाणले की जीव आणि देवता दोघेही भगवंतांचे अंश आहेत तर त्याचे हे ज्ञान परिपूर्ण ज्ञान आहे। परंतु त्याने हे जर जाणले नाही तर त्याला देवदेवता निवास करणाऱ्या विविध लोकांची प्राप्ती होते। भगवत भक्त प्राप्त करत असलेल्या गती समान ही गती नसते। देवतांकडून प्राप्त झालेले वर हे अनित्य असतात, कारण भौतिक जगतातील लोक देवदेवता आणि त्यांचे उपासक हे सर्वच नश्वर असतात। म्हणून या लोकांमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की देवतांची उपासना करून प्राप्त झालेले सर्व लाभ हे क्षणभंगूर असतात, आणि यास्तव अशी उपासना केवळ अल्पबुद्धी जीवच करतात। कृष्ण भावनेद्वारे भगवत भक्तीमध्ये युक्त झालेल्या विशुद्ध भक्ताला सच्चिदानंद जीवन प्राप्त होते, म्हणून त्याने प्राप्त केलेला लाभ हा देवतेच्या साधारण उपासकाने प्राप्त केलेला लाभाहून अत्यंत भिन्न असतो। भगवंत हे अनंत आहेत, त्यांची करुणा कृपा अपार आहे, आणि म्हणून भगवंतांची आपली शुद्ध भक्तावर निस्सीम कृपा असते। ओम अज्ञानतमिरंदस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदामय्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितान्तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः। ओं विष्णुपादाय कृष्णपस्थाय भूतले श्रीमते जय भक्तिवेदान्तस्वामिनीति नमिने। नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी विषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद अद्वैत गदाधर शिवासति गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि। अल्पबुद्धि लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात। देवतांचे उपासक देवलोकांची प्राप्ती करतात पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात। हरे कृष्णा। तर या सातव्या अध्यायात भगवंतांनी देवदेवतांची उपासना करणारे लोक आणि देवतांची उपासना करण्यामुळे काय फळे मिळतात याच्यावर एक चार श्लोक या अध्यायात आहेत आणि त्यांचे मी फक्त तुम्हाला भाषांतर वाचून दाखवतो, म्हणजे मग तुम्हाला आपल्या या श्लोकाचं महत्त्व काय ते थोडं लक्षात येईल। तर भगवंत 20व्या श्लोकात या अध्यायात म्हणतात, ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे, भौतिक कामना धन धान्य आपण म्हणतो ना, आपल्या पुष्कळशे जे हे आहेत स्तोत्र वगैरे त्याच्या शेवटी फलप्राप्ती असते बघा, आणि मग धनम देही रूपम देही नंतर काय पुत्र लभते पुत्रान मोक्षार्थी लभते नंतर धनार्थी लभते धनम, ज्याला विजय पाहिजे त्याला विजय मिळतो, ज्याला मुलं पाहिजे त्याला पुत्र मिळतात वगैरे वगैरे, असं सगळं फलप्राप्ती दिलेली असते। धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समस्त हे वगैरे वगैरे जे असे आपले, तर ते म्हटलेलं आहे की ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे, या भौतिक कामना सगळ्या म्हणजे त्यात कीर्ती सुद्धा येते, काही सूक्ष्म भौतिक भावना असतात काही जड असतात। जड भौतिक भावना म्हणजे काय, धन पाहिजे घर पाहिजे नंतर धान्य पाहिजे पशु पाहिजे, हे जे आपल्याला जे दृश्य स्वरूपात जे लाभ आहेत ते आपण म्हणू शकतो की जड लाभ प्रत्यक्ष दिसणारे, आणि सूक्ष्म लाभ कोणते, कीर्ती मान ते सूक्ष्म आहेत हे दिसत नाही, कीर्ती कोणी दाखवू शकतो ही कीर्ती नाही पण तो एक लाभ आहे, किंवा मान लोक तुम्हाला मानतात कौतुक करतात तुमच्याकडे आदराने पाहतात तो सुद्धा एक प्रकारचा भौतिक लाभ आहे ते सूक्ष्म लाभ। तर हे जे आहेत नंतर अनुयायी फॉलोअर्स किंवा आपण म्हणतो नेता, नेताच्या मागे खूप लोक असतात लोक त्याचं कौतुक करतात, हा एक प्रकारचा सूक्ष्म भौतिक लाभ आहे। तर असे जड आणि सूक्ष्म भौतिक लाभ आहेत। तर हे भौतिक कामना जे आहेत ते अन्य देवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधी विधानांचे पालन करतात। आता आपण पाहिलं की जसे जसे देवदेवता असतात तसे त्यांच्या आराधनांचे वेगवेगळे प्रकार आहेत, आपल्या विचारात खूप असे आहेत देवीची आराधना खणा खण नारळ आणि ओटी भरणे बांगड्या करणे गुलाल भरणे कुंकू वाहणे वगैरे केलं जातं, शंकराची आराधना करायची असेल तर पिंडीवर अभिषेक करणे बिल्वपत्र वाहणे वगैरे वगैरे, आणि प्रत्येक देवतेचे गणपतीला जर आराधना करायची असेल तर तुम्ही दुर्वा वगैरे वाहता स्तोत्र म्हणता, प्रत्येक देवतेचे स्तोत्र वेगवेगळे त्याचे पूजाविधी सुद्धा वेगवेगळे आणि त्या देवतांची पूजा करून मिळणारे लाभ सुद्धा वेगवेगळे। जसं गणपती गणपतीचे आराधन केले तर विघ्न नाश होतो, किंवा बुद्धीची देवता सरस्वतीची पूजा केली जाते बुद्धी मिळावी ज्ञान मिळावं नंतर सूर्याची उपासना लोक करतात, सूर्य नमस्कार 12 मंत्र म्हणतात, ते सूर्याची उपासना. सूर्याची उपासना कशासाठी केली जाते? आरोग्यासाठी, तेज प्राप्त व्हावं म्हणून. नंतर पाऊस हवा असेल तर इंद्राची उपासना, होमाचे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक देवतेच्या ह्याचा यज्ञ, आता आपण पाहिलं की रामायणात दशरथाला मुलं हवी होती, पुत्र हवे होते, म्हणून त्यांनी आपापसात बोलू नका, त्यांनी बोलू नका हरी बोल, तर त्यांनी दशरथाने कुठला यज्ञ केला? पुत्र कामेष्टी यज्ञ, त्यांना पुत्राची प्राप्ती हवी होती. असे ज्या ज्या काही तुम्हाला भौतिक लाभ हवे असतील त्याप्रमाणे आपण पाहतो की व्यवहारात प्रत्येक देवतेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा आहेत. हरी बोल, हरी बोल, कळत नाही का बाबा? शांत राहा, नाही तर अगदी जवळ जाऊन बोला, लांबून नका बोलू. नंतर मग पुढे काय म्हणतात? मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून त्या देवतेच्या उपासना करण्यात तो स्वतःला समर्पित करू शकतो. मग आता काही लोक काही देवतांची उपासना त्यांना काही लाभ मिळतात, मग त्यांचा काय होतं? त्याच्यावरचा विश्वास अधिक वाढतो. आपण पाहतो आणि पुष्कळ वेळेला आपण पाहतो, नुसतं देवता नाही तर प्रत्यक्षात कितीतरी लोक असे गुरु करतात की अरे ह्याला मी गेलो, मग त्याच्याकडे त्यांनी मला उपाय सांगितला, तुम्ही असं असं करा, आणि तो उपाय यशस्वी झाला आणि मी अडचणीतनं बाहेर पडलो, किंवा काय जी मला पीडा होती ती दूर झाली. मग त्याचा त्या गुरुवरचा, त्या माणसावरचा विश्वास वाढतो, त्या गुरुवरचा किंवा तो जो कोण उपाय सांगणारा असतो. हे व्यवहारात आपण सगळीकडे करत असतो, डॉक्टरवर आपला विश्वास वाढतो, आपली इच्छा असते की त्यांनी ह्या रोगावर किंवा त्या आपल्या व्याधीवर काहीतरी उपाय करावा, आणि तो जेव्हा यशस्वी होतो तेव्हा आपला त्याच्यावरचा विश्वास वाढतो. तर अशा रीतीने देवदेवतांची उपासना करणाऱ्यांसुद्धा भगवंत म्हणतात की मी त्यांची उपासना करण्याची इच्छा दृढ करतो. कशी? तर त्या देवतेद्वारे त्यांना जे काही पाहिजे असेल ते लाभ देतो करून. तर जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, मी करतो. म्हणजे अंत भगवंत काय म्हणतात की त्या ज्या श्रद्धेला दृढ करण्याचं जे कार्य आहे ते मी करतो. अशा रीतीने म्हणजे अप्रत्यक्षपणे त्या व्यक्तीची श्रद्धा दृढ करायला मीच जबाबदार आहे, मीच करतो ते. आणि अशा रीतीने तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो. म्हणजे भगवंतांची इच्छा काय आहे की कुठल्या ना कुठल्या मार्गाने मनुष्याने श्रद्धावान व्हावं. कारण आदौ श्रद्धा, भक्तीची सुरुवात, कुठल्याही गोष्टीची सुरुवात आदौ श्रद्धा, प्रथम श्रद्धा आहे. आता तुम्ही म्हणाल की आपण श्रद्धेचा उपयोग फक्त देवदेवतांची किंवा भगवंतांच्या याच्यासाठीच करतो का? नाही, आपण जीवनात प्रत्येक ठिकाणी श्रद्धेचा उपयोग करत असतो, नाही तर आपण त्या व्यक्तीवर विश्वासच ठेवू शकणार नाही. जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता तेव्हा तुमची श्रद्धा असते डॉक्टरवर की हा म्हणू हा ही व्यक्ती माझं हे बरं करेल, जरी आर्थिक मोबदला घेतला तरी तो ते काम करेल. किंवा आपण व्यवहारात सुद्धा जेव्हा एखाद्या व्यक्तीला पैसे द्यायचं कबूल करतो किंवा काहीतरी कबूल करतो तेव्हा आपली श्रद्धाच असते त्याच्यावर की हा मनुष्य त्या पैशाच्या मोबदलात मला जे अपेक्षित ते देईल, नाही तर मग आपण काय म्हणतो? फसवणूक झाली माझी. म्हणजे जे तुमचा विश्वास ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे एक प्रकारची श्रद्धाच आहे. तर म्हणजे असं म्हणण्याचा उद्देश माझा असा आहे की श्रद्धा ही केवळ देवतांच्या किंवा भगवंतांच्या उपासनेसाठीच श्रद्धा आहे असं नाहीये. तर श्रद्धा प्रत्येकाची असते, आपली आई वडिलांवर श्रद्धा असते, वडिलांची मुलावर श्रद्धा असते की मी त्याला एवढं करतो तर हा नक्की त्याचा सदुपयोग करेल, त्याचा दुरुपयोग करणार नाही. मग आमची आमचा मुलगा असा आहे असं विश्वासाने म्हणण्यासारखा तो वागेल की नाही, अशा प्रकारे म्हणजे आपण व्यवहारात श्रद्धेचं आदान प्रदान चालूच असतं. आपलं विश्वास ज्याला म्हणतो आपण, तर हे विश्वास आणि श्रद्धा जवळजवळ समानार्थीच आहेत. तर अशा रीतीने तो समर्पित. मग पुढच्या श्लोकात काय म्हणतात? अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवताची कृपादान संपादन करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा त्याची श्रद्धा होते तेव्हा तो मग आपल्याला विशिष्ट लाभ मिळावा किंवा त्या कृपा म्हणजे लाभ मिळावा असा प्रयत्न करतो. आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. होतं, पुष्कळ लोक सांगतात. आपण म्हणतो बघा जागृत दैवत, पुष्कळ लोकांना म्हणतात जागृत आहे ते दैवत. जागृत म्हणजे काय, की तुम्ही जर तिथे नवस केलात, की तुम्ही जर काही कबूल केलं, तर ते आपल्याला प्राप्त मिळतं त्या देवतेकडनं. आपल्याला किंवा त्या श्रद्धास्थान जे आहे तुमचं जागृत दैवत, त्याच्याकडनं तुम्हाला जे पाहिजे ते मिळतं. म्हणून आपण पाहतो कित्येक ठिकाणी दोरे बांधलेले असतात, कुठे काय केलेलं असतं, कुठे काय केलेलं असतं. अगदी पाश्चात्य देशात सुद्धा ते काही काही नद्यांच्या काठी असे पूल असतात, आणि ते तिथे लोकांची, तिथेही त्या लोकांची श्रद्धा आहे. त्या पुलाला कुलूप लावायचं, त्या जाळीला, आणि ती किल्ली समुद्रात फेकून द्यायची, आपल्या सॉरी नदीत. म्हणजे काय होतं, तुमचं प्रेम कायम टिकतं. मग ते लोक सुद्धा एक प्रकारे श्रद्धाच, ही श्रद्धाच आहे एक प्रकारची. तर असे आपण पाहतो की मजेदार काही काही गोष्टी आपण व्यवहारात पाहतो, की लोक नवस करतात किंवा काही काही प्रचलित हे असतात, रूढी असतात, तिची श्रद्धाच असते एक प्रकारची. आणि तो आपले इच्छित भक्त प्राप्त, भोग प्राप्त होतो. परंतु वस्तुत आहे लाभ केवळ मीच प्रदान करतो. बघा भगवंत काय म्हणतात, हे लाभ मीच प्रदान करतो. म्हणजे त्या देवतेला ते प्रदान करण्याची जी शक्ती आहे ती मी देतो. आता उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की जेव्हा तुम्ही, आपण सरकार अनेक हे देतात, काय म्हणतात, लाभ देतात लाभार्थींना. कोणाला फ्री स्कॉलरशिप असते, कोणाला काय. आपण आता पाहिलं की सरकार अनेक योजना करतं की तुम्ही असं असं केलं तर आम्ही असं असं ते देऊ. उदाहरणार्थ किसान सन्मान, आता आपण प्रत्येकाला 2000 रुपये मिळतील वगैरे वगैरे. तर तुम्ही ज्या अधिकाऱ्याकडे जाता सरकारी, तो तुम्हाला ॲक्च्युअली सह्या करतो, तुमच्या फॉर्मवर सह्या करतो, आणि तो वास्तविक तो देत असतो का? तो देत नसतो. तो सरकारने नेमलेला प्रतिनिधी आहे. प्रत्यक्ष कोण देत असतं? सरकार देत असतं की नाही? म्हणजे तसंच हे देवदेवता जे आहेत, या भगवंत श्रीकृष्ण जे आहेत, परमेश्वर ईश्वर जे आहेत भगवान, त्यांचे नेमलेले हे प्रतिनिधी आहेत. आणि प्रत्येकाला त्यांनी काही काही शक्ती दिलेल्या आहेत, आणि त्या शक्ती त्या त्या गोष्टी तुम्हाला देऊ शकतात. आता भगवान शंकराला आशुतोष म्हटलेला आहे, पटकन हे होतात, काय म्हणतात, पटकन संतुष्ट होतात, आणि मग वर देऊन टाकतात. आपल्या पुराणात अनेक गोष्टी आहेत. तर पण ती, ही शक्ती कोणाकडनं प्राप्त झालेली आहे? प्रत्यक्ष भगवंतांकडनं. आणि ह्या ज्या देवदेवता आहेत, या सुद्धा भगवंतांचे अंशच आहेत. या जगातला कुठलाही सजीव हा भगवंतांचा अंश आहे. 15व्या अध्यायात भगवंत म्हणतात, ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातनहा, मम एव अंशो, माझेच अंश, मम एव अंशो ममई वंशो जीवलोके, जीवलोके हे जे सजीव आहेत, हे जे आहेत, हे ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातनहा. सनातना म्हणजे चिरंतन आहेत. कारण भगवान जर चिरंतन आहेत, तर त्यांचे जे अंश आहे ते सुद्धा चिरंतन आहेत, ते सुद्धा सनातन आहेत. म्हणूनच आपल्या शास्त्रात म्हटलेलं आहे की तुम्ही जे हे सजीव आहात, मनुष्य वगैरे, हे सनातन आहेत, चिरंतन आहे. आत्मा चिरंतन आहे, तो कधी जन्माला येत नाही, तो कधी मरत नाही. नत्वे वाहम जातुनासम नत्वे नेमे जनाधिपा नचैव न भविष्यामा सर्वे वयमतः परम. भगवंत दुसऱ्या श्लोकाच्या सुरुवातीलाच म्हणतात की हे अर्जुना, या असं कधीही झालं नाही की तू नव्हतो, मी नव्हतो, आणि हे राजे नव्हते. म्हणजे प्रत्येक स्वतंत्र जीवात्मा असं कधी नव्हता की तो जीवात्मा नव्हता. नंतर आताही आपण स्वतंत्रच आहोत, तू मी वेगळा आहे, हा वेगळा आहे, हे राजे वेगळे. आणि नचवय ना भविष्य आमा, आणि भविष्यातही असं कधी होणार नाही की आम्ही नसू, आपण नसू. म्हणजे प्रत्येक जीवात्म्याचं अस्तित्व स्वतंत्र आहे, जे भूतकाळातही होतं, वर्तमानातही आहे, आणि भविष्यातही राहील. मग देवदेवता ह्या सुद्धा भगवंताच्याच अंश आहेत. आपण जीव सुद्धा भगवंताच्याच अंश आहोत. पण काही भौतिक कारणाने आपलं जे बाह्य शरीर आहे, बाह्य जे आपली त्या आत्म्याची जी म्हणाल तुम्ही की प्रतीत होणं बाहेर, ते आपल्या शरीरांमुळे, आपल्या आपल्या भोवती जे सूक्ष्म आणि जड यांचं जे आवरण आहे, त्यामुळे त्याची हे वेगवेगळी येते. आता उदाहरण द्यायचं झालं तर प्रकाश, समजा एक ज्योत आहे, त्या ज्योतीवर आपण एक वेगवेगळ्या रंगाच्या काचा लावल्या, वेगवेगळ्या रंगाच्या काचा असतील तर येणारा प्रकाश वेगवेगळा दिसतो, पण आतला प्रकाश एकच आहे, म्हणजे आतली ज्योत तर एकच आहे, पण तुम्ही त्याच्यावर जे रंगाची काच लावाल त्याप्रमाणे ते वेगवेगळं दिसेल. किंवा अगदी भौतिक व्यवहारातच जर उदाहरण घ्यायचं झालं तर इलेक्ट्रिसिटी, वीज, वीज सारखीच आहे की नाही सगळीकडे, पण जेव्हा ती दिव्यातनं जाते तेव्हा प्रकाश देते, इलेक्ट्रिक मोटरमधनं जाते तेव्हा ते चाक फिरवते, फ्रीजमध्ये जाते तेव्हा थंड करते, हीटरमध्ये जाते तेव्हा गरम करते. म्हणजे ती कशातनं जाते, तिला ती कोणत्या याच्यात ती आहे, तिचं बाह्य प्रतीत होणं वेगवेगळं असतं. कधी गरम करते तर तीच वीज कधी थंड करते, नाही हीटरमध्ये गरम, फ्रीजमध्ये गार की नाही, मॅग्नेटमध्ये ओढून धरते सोडून देत नाही, आणि मोटर असेल तर गोल गोल फिरते पुढे पुढे जाते. म्हणजे हे जे विजेचं जे आपल्याला जे दिसतं बाह्य परिणाम ते कशामुळे दिसतात, ती कशात आहे त्याप्रमाणे. तसा हा जो जीवात्मा आहे त्याचे जे वेगवेगळे तुम्हाला आविष्कार दिसतात ते कशामुळे, शरीरामुळे. मग ह्या ज्या देवदेवता आहेत ह्या अत्यंत उच्च प्रकारचं त्यांचं शरीर आहे, उच्च प्रकारचे त्यांची मन बुद्धी हे जे सगळं आहे उच्च प्रकारचं. आणि हे कोणी दिलंय, भगवंताने दिलेलं आहे. कोणी म्हणू शकता का की बुद्धिमत्ता मी निर्माण केली, कोणी म्हणू शकतो बुद्धी मी निर्माण केली, शरीर मी निर्माण केलं, मुळीच नाही, हे शरीर भगवंताने दिलेलं आहे. आणि त्यांनी जी कार्य केलेली आहेत किंवा त्यांनी जी पुण्यकर्म केलेली आहेत त्याचे परिणाम म्हणून हे तुम्हाला वेगवेगळं दिसतं. म्हणून आपल्याकडे यज्ञ वगैरे वगैरे सांगितलेले. तर सांगायचं म्हणजे काय की हे जे भगवंत म्हणतायत की त्याचा लाभ केवळ मीच प्रदान करतो. म्हणजे मी तुम्हाला सरकारी नोकराचं उदाहरण दिलं की स्कॉलरशिप तो मनुष्य देत नाही. तुम्हाला वाटतं त्याच्या सहीमुळे मला मिळाली, नाही त्याच्या सहीमुळे मिळाली नाही ती, कोणी मग अर्थात आपण जसं म्हणतो की मनुष्याचं हे काम व्हावं म्हणून थोडं कर ना तुला असं देतो, तसं हे नवस वगैरे हे प्रकार त्यातलेच आहेत. म्हणजे ही जी आपली एक प्रवृत्ती आहे ही नवस हा सुद्धा त्याचीच एक पुढची पायरी आहे की तू भगवंता तू काय देवदेवतेला आपण म्हणतो की तू हे कर मी त्याच्या बदल्यात हे करीन. म्हणजे हा सुद्धा एक प्रकारे जे आपले जे व्यवहारात जे आपण वागतो त्याचीच ही पुढची पायरी आहे. पण तरी ते भगवंत म्हणतात की हे चुकीचं नाहीये, ठीक आहे, तुम्ही देवदेवतांना जे श्रद्धेपूर्वक म्हणता की मी माझं काम झालं तर असं करीन ती एक, ती सुद्धा एक चांगली आहे. जसं भगवंत 15 श्लोकात म्हणतात की आर्तो जिज्ञास अर्थार्थी ज्ञानीच भरतशव, चतुर्विधा भजनते माम जना सुकृतो न अर्जुन, आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ, चतुर्विधा भजनते माम जना सुकृतीना. हे चार लोक जे आहेत चतुर्विधा चार प्रकारचे, ते सुकृतीना म्हणजे ते चांगलं कर्म करणारे लोक आहेत, ते पुण्यकर्मी आहेत. कोणते? आर्तो, जो मनुष्य दुःखी असतो किंवा जो मनुष्य पीडित असतो आर्त, तो जेव्हा भगवंताकडे जातो की हे भगवंता मला सोडव यातनं, किंवा तो प्रार्थना करतो भगवंता आता माझं यातनं मला काहीतरी उपाय दाखव सोडव, तो सुद्धा म्हणजे तो दुःखातनं मुक्ती होण्याचा प्रयत्न करतोय तो सुद्धा सुकृतीना आर्तो. जिज्ञासू, जिज्ञासू म्हणजे त्याला जाणून घ्यायचं असतं की ह्या काय प्रकार आहे हे सगळं. अर्थार्थी, अर्थार्थी ज्याला धनलाभाची इच्छा आहे तो सुद्धा सुकृतीना आहे, तो सुद्धा सत्कर्मी आहे. आणि ज्ञानी, अर्थात ज्ञानीचं तर बोलायलाच नको, त्याला तर सगळं काही म्हणजे माहीतच झालेलं असतं, त्याच्यामुळे तो भगवंतांची पूजा करत असतो. तर म्हणजे सांगायचं म्हणजे अर्थ दुःखी मनुष्य आणि अर्थार्थी ज्याला काही लाभ हवेत तो सुद्धा भगवंत म्हणतात की तो सुद्धा सुकृतीना आहे, तो सुद्धा एक प्रकारचं पुण्यकर्मच करत आहे की जो त्या आशेने माझ्याकडे येतो. म्हणून म्हटलं ये न केन प्रकारेण यजेत पुरुषोत्तम. म्हणून आपल्या श्लोकात काय सांगितलंय, आपल्या आपल्या शास्त्रात म्हटलंय ये ना के ना प्रकारण, कुठल्या ना कारणाने, काही असू द्या हरकत नाही, तुमचं कारण काही असू द्या. अर्थात कोणी म्हणेल की शुद्ध भक्ती निश्चितच श्रेष्ठ आहे, कुठल्याही तऱ्हेचा लाभ न अपेक्षा न करणं, लाभाची अपेक्षा न करता, म्हणून त्याला विशुद्ध भक्ती म्हटलंय, शुद्ध भक्ती म्हटलंय. की ती कुठल्याही लाभाची अपेक्षानी केलेली नाही, ती भगवंत म्हणतात सर्वश्रेष्ठ आहे. पण अर्थात मनुष्य जन्माला आल्यावरच काही एकदम डॉक्टरेट घेऊ शकत नाही. आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा शिकतो तेव्हा काय किती मुलगा हुशार असला म्हणून काय जन्माला आल्यावर तो काही एकदम बुद्धी घेऊन येत नाही, तो शिकत जातो हळूहळू, मग पुढे पुढे जातो. तसं आपल्या ह्याच्यात भक्तीच्या पायऱ्या सुद्धा दिलेल्या आहेत. आदौ श्रद्धा, आधी श्रद्धा, ततो साधू संघ, मग पुढची पायरी काय, तुम्ही साधू संघ म्हणजे भक्तांच्या सहवासात, साधू लोकांच्या संघात किंवा सत्कर्मी लोकांच्या, सदाचारी लोकांच्या सहवासात साधू संघ. आदौ श्रद्धा, तातो ततो साधू संघ, मग अनर्थ निवृत्ती, भजनक्रिया. मग साधू संघामुळे तुम्हाला काय होतं, भजनक्रिया तुमची सुरू होते, देवता भगवंताची भक्ती सुरू होते, आणि मग अनर्थ निवृत्ती. मग हे जे अनर्थ आहेत, ज्या वाईट गोष्टी आहेत, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, या ज्या षड्रिपू आहेत, याच्यातनं तुम्हाला निवृत्ती हळूहळू या षड्रिपूंपासनं, या सहा शत्रूंच्या तडाख्यातनं तुम्हाला सुटायला भगवंत मदत करतात त्यांची मदतीने. कोणी मनुष्य स्वतःच्या प्रयत्नांच्या जीवावर, स्वतःच्या साधे जीवावर, म्हणजे काय म्हणाल, साधनेच्या जीवावर यातनं बाहेर पडू शकत नाही. आणि आपण म्हणून पाहिलं पुराणात अनेक उदाहरणं आहेत, जसं विश्वामित्र आणि मेनका. विश्वामित्र इतकी वर्ष तपश्चर्या करत बसले होते, प्रतिसृष्टी निर्माण करण्यासाठी तपश्चर्या करायला बसले, आणि मग इंद्राने काय केलं, मेनकेला पाठवून दिली, आणि काय झालं आपण पाहिलं, विश्वामित्रांची तपश्चर्या भंग पावली. त्यामुळे ह्या षड्रिपूंपासून जर तुम्हाला सुटका हवी असेल, अर्थात आपण तर काय विश्वामित्राच्या मानाने काहीच नाही, ते किती काय साधना करत होते, म्हणून आपल्याला भगवंतांची सहाय्य मिळालं तरच आपण यातनं बाहेर पडू शकतो, तरच ह्या सात सहा शत्रूंच्या तडाख्यातनं आपली सुटका होऊ शकते. तर म्हणून भगवंतांचीच शरण घेणं हे याच्यावर उत्तम उपाय आहे. तर सांगायचं म्हणजे इथे ते म्हणतात मीच प्रदान करतो, म्हणजे सगळ्या गोष्टी प्रदान करण्यामागे भगवंतांचीच शक्ती आहे, भगवंतांचीच अनुमती आहे, किंवा भगवंतांनी दिलेली शक्ती आहे. म्हणून ह्या ज्या देवदेवताच्या उपा ज्या आहेत, आपल्याकडे म्हटलं जातं की हे भगवंतांचे प्रतिनिधी आहेत, विशिष्ट कार्यासाठी नेमलेले. म्हणून मग आपण पाहतो की गणेशाला विघ्नहर्ता, सरस्वतीला बुद्धीची देवता, नंतर शंकर भगवंतांना सृष्टी नष्ट करणे, ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न करणे, आणि विष्णू जे आहेत ते सृष्टीचं चालन करतात, आणि सूर्यदेवता शक्ती प्रकाश, वरुण देवता जल देते, नंतर लक्ष्मी धनधान्य ची देवता, असं आपण वेगवेगळे हे लोक हे जे देवता आहेत या भगवंतांनी विशिष्ट शक्ती देऊन त्या त्या भौतिक शक्ती त्यांच्या ताब्यात दिलेल्या आहेत, म्हणून त्यांना संतुष्ट केलं तर त्या त्या शक्ती मिळतात. पण भगवंत पुढे काय म्हणतात की हे मी देतो, पण नंतर काय म्हणतात की अंतवत्तु फलम तेषां, हे तुम्हाला मिळेल, पण ह्याच्यापासून मिळणारं जे फळ आहे हे अंतवत. कारण काय, कारण ही जी फळ आहेत ही सगळी भौतिक फळ आहेत, या भौतिक जगात उपयुक्त येणाऱ्या गोष्टी आहेत, पण हे भौतिक जग तुमच्यासाठी कुठवर आहे, मृत्यूपर्यंत, त्याच्या पुढे काही नाही. एकदा मृत्यू झाला की सगळं खाली हात हाय आहे, खाली हात जायगा. तुम्ही कितीही मिळवलेलं असलं तरी त्याचा काही उपयोग नाही तुम्हाला पुढे, त्यातलं काहीही घेऊन जाऊ शकत नाही. ओके, नाही आपल्याला हे तर सगळ्यांना माहिती आहे, खाली हात आहे खाली हात जायगा. पण मग काय, मग ही तात्पुरती आहे, किती अगदी तुम्हाला आयुष्यभर पुरली तरी ती फक्त आयुष्यपुरतीच आहे, पुढे काय, कारण आत्मा तर नष्ट होत नाही. आणि आपल्याकडे पुनर्जन्म ही हे भगवंतांनी म्हणजे गीतेत सांगितलेलं आहे, पुनर्जन्म स्पष्टपणे आहे, त्याच्यात कोणाला शंका घ्यायचं कारण नाही. कारण भगवंतांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की देही नोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर्धीरस्तत्र नमयती. अरे अर्जुना, ह्याच देहात तू वेगवेगळे, ह्याच जन्मी तू तीन वेगवेगळ्या प्रकारचे देह धारण करतोयस, कसला, कौमारम बाल, यौवनम तरुण, आणि जरा वृद्ध, हे तीन देह पूर्णपणे वेगवेगळे आहेत, हो की नाही. म्हणून म्हातारपणीचा एखादा फोटो दाखवला ना, एखादा अगदी चार महिन्याचा जन्माला आलेला मुलाचा फोटो दाखवला आणि विचारलं कोण आहे, तर आपल्याला ओळखूच येणार नाही हा कोण आहे म्हणून, इतका फरक पडतो. असं शास्त्राप्रमाणे असं सांगितलेलं असतं आपल्या ह्याच्यात 12 वर्षांनी, म्हणून आपल्याकडे म्हणतात युग 12 वर्षांनी, तप तप, एक तप उलटलं म्हणजे काय होतं, 12 वर्षात पूर्णपणे आपल्या शरीरातलं प्रत्येक पेशीन पेशी बदलते, आणि सायन्स प्रमाणे तर 7 वर्षात बदलते असं म्हणतात. आणि आपण पाहतो की शरीर सारखं बदलत असतं आपलं, म्हणून शरीराच्या ज्या 6 अवस्था आहेत, काय उत्पत्ती, नंतर वाढ होते, नंतर काही नंतर त्यातनं पुनरुत्पादन करतं, मग काही काळ ते स्थिर राहतं, नंतर हळूहळू डिके म्हणजे आपण म्हणू त्याला ते पतन पावायला लागतं, त्याची स्थिती खराब व्हायला लागते, आणि नंतर नष्ट होतं. या शरीराच्या 6 अवस्थांतनं प्रत्येक जीव जात असतो, आणि ज्या ज्या गोष्टी भौतिक आहेत त्या 3 गोष्टींनी मर्यादित आहेत, किंवा त्या 3 गोष्टींच्या आधिपत्याखाली आहेत. कोणतं? उत्पत्ती, स्थिती आणि लय. हे चक्र सतत चालू आहे, कधीच थांबत नाही. त्यामुळे लय झाला एकदा भौतिक शरीराचा की त्याच्याबरोबर मिळालेले भौतिक लाभ हे सुद्धा लयास जातात. आणि मला सांगा कुठला भौतिक लाभ असा आहे की तो एक जन्मभर तुम्हाला पुरतो आनंद, ठीक आहे, तुम्हाला घर आहे हे ते जड लाभ आहेत, परंतु ह्याने मनुष्य सुखी होतो असं नाहीये. मनुष्य जर सुखी असता ह्याच गोष्टींनी, तर मग ज्यांच्याजवळ मोठी मोठी घरं आहेत, ज्यांच्याजवळ धन आहे भरपूर, ते सगळे सुखात दिसले असते, आनंदात दिसले असते तुम्हाला, पण तसं होत नाही. कारण आनंद ही गोष्ट वेगळी आहे, भौतिक लाभ, भौतिक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला शरीराच्या गरजा पुरवण्यावर उत्पतच मर्यादित आहे, मनाला नाही आनंद देऊ शकत. मनाचा आनंद वेगळा आहे. म्हणून आपण पाहतो की लोक अत्यंत खडतर परिस्थितीत सुद्धा आनंदात असतात, उलट त्यांना ते कष्ट करण्यात आनंद मिळतो. आता लोक गिर्यारोहण करतात, उंच उंच चढतात, उपवास करतात दिवस दिवस, जीव धोक्यात टाकतात, आणि शेवटी पर्वताच्या टोकावर जातात. आता तुम्ही म्हणाल की काय वेळ आहे रे, छान मस्त आहे की घरात राहायचं, खायचं प्यायचं, पण नाही, त्याचा आनंद वेगळा आहे. म्हणजे आनंदाच्या कल्पना ज्या आहेत त्या भौतिक गोष्टींवर अवलंबून नाहीत. आणि म्हणून भगवंत भगवद्गीतेत याच्यात पुराणात आपल्याला सांगितले, भागवतम पुराण मध्ये, की तुम्ही जे ज्या जन्माला जे आलात या जन्मात, त्या जन्मात तुम्ही सार्थक करा. तपो दिव्यम पुत्रका येन सत्तम नायम देहो देह भाजान नृलोके कष्टान कामान अर्हते भुटभुजाम ये तपो दिव्यम पुत्रका येन सत्तम सिद्धे यस्मात सौख्यम ब्रह्म सौख्यम तू अनंतम. म्हणजे काय की हे ते ऋषभदेव आपल्या पुत्रांना उपदेश करतायत की ह्या जन्माला येऊन सगळ्या जन्मात मिळणाऱ्या लाभांसाठी कष्ट करण्याचा वेळेपण आहे. आता उदाहरणार्थ काय, सगळ्या जन्मात कोणते तुम्हाला लाभ मिळतात? निवारा हो की नाही? प्रत्येक प्राणी आपला निवारा शोधतो, त्याला ना कॉन्क्रीट लागतं ना त्याला बँक लोन घ्यावं लागतं. आहे का कोणी प्राणी त्याला बँक लोन घ्यावं लागतं किंवा त्याला कॉन्क्रीट शोधावं लागतं, त्याला दुकानात जाऊन काही आणावं लागतं? नाही, ते आपलं आपलं घर बरोबर करतात, प्राणी करतात, पक्षी करतात, सगळे करतात. निवारा मिळतो, त्यांचं अन्न ते शोधतात, त्याच्यासाठी त्यांना नोकरी करावी लागत नाही ना, 50 किलोमीटर दूर जावं लागत नाही, काही नाही काही नाही, ते आजूबाजूला जे असतं त्यातनं मिळवतात बरोबर. आणि सुख, शरीर सुख तेही त्यांना मिळतं. मग पण ऋषभदेव जे आहेत ते अत्यंत एक म्हणजे तसं उदाहरण वाईट आहे, पण ते म्हणतात बघा अरे डुकरासारखा जो आहे बीट भुज, बीट म्हणजे वैशिष्ठा, भुज म्हणजे खाणारा, हे डुक्कर जे आहे ते सुद्धा किती सुखात असतं बघा तुम्ही, ते मस्त गटारात पडून राहतं, तो त्याचा आनंद आहे, त्याला खायला मिळतं इकडे तिकडे, त्याला शरीर सुखाला कुठलंही बंधन नाही आहे त्याच्या, तो किती स्वैर आहे, त्याला ह्याच्यासाठी कष्ट सुद्धा करायला लागत नाही, आपोआप मिळतं. म्हणजे खाणं, शरीर सुख आणि निवारा हे सगळ्या जन्मात तुमची कष्ट न करता मिळणाऱ्या गोष्टी आहेत, सगळ्यांना दिलेल्या आहेत भगवंताने. ज्याला दाणे दिले, चोच दिले, त्याला भगवंताने दाणे दिलेत असं आपल्याकडे म्हटलं जातं. तर मग तुम्ही ह्या मनुष्य जन्माला येऊन केवळ ह्या 3 गोष्टी मिळवण्यासाठी इतके कष्ट का करता? हा, ती तुमची आवश्यकता आहे, तुमचं जीवनाच्या गरजा भागवण्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत, अन्न, वस्त्र, निवारा आणि बाकीची जी सुख आहेत ती आवश्यक आहेत.
पण त्या सुखातच केवळ आनंद आहे आणि त्याच्यासाठी मी दिवस रात्र कष्ट करीन, हा जो आहे हा मूर्खपणा आहे, अमूर्खपणा आहे. म्हणून भौतिक सुखांच्या मागे लागलात तर तुम्ही कधीही सुखी होणार नाही असं आपले शास्त्र वारंवार सांगतात, की तुमच्या गरजा भागवण्या इतपत जरूर कष्ट करा पण त्याच्या पुढे त्याच्यात आनंद मिळवायचा प्रयत्न करू नका. आणि म्हणूनच आपण पाहतो की व्यवहारात सगळ्या भौतिक सुख असून सुद्धा लोक सुखी दिसत नाहीत, कारण त्यांना काय वाटतं की अजून अजून अजून. आणि म्हणूनच ह्याच्यात म्हटलंय की अंतवत्तु फलम तेषाम. आणि ही जी म्हणून म्हटलंय की ही जी भौतिक सुख आहेत, भगवंत इथे म्हणतात की हे भौतिक सुख जी आहेत ही केवळ काही काळापुरती आहेत. अगदी ह्याचं साधं उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरणार्थ भौतिक सुखांची तुलना कशाशी करता येईल, एक स्पंज, आपण स्पंज घेतला किंवा कापड घेतलं आणि ते जर पाण्यात बुडवलं, पहिल्यांदा आणि ते बाहेर काढून एकदा पिळलं की किती पाणी पडतं, खूप पाणी पडतं. आणखीन पिळलं तर कमी होतं, आणखीन पिळलं तर कमी होतं, शेवटी पाणी येणं बंद होऊन जातं. तसंच भौतिक सुखांचं तसंच आहे की जितके तुम्ही ते भौतिक सुख जसजसं पुन्हा 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 मिळत जातं तसतसं त्यातला आनंद कमी होत जातो की नाही. आपण पाहतो एखादं गाणं किंवा एखादा सिनेमा किंवा एखादी गोष्ट आपल्याला खूप आवडली, सुरुवातीला आपण ती हळू हरे कृष्णा आपापसात बोलू नका डिस्टर्ब होतं, शांत राहा, शांतता राखी कृपया, तर हां तर आपण भौतिक सुखांची गोष्ट करतो. म्हणून आपण पाहतो की सुरुवातीला जेव्हा आपण एखादं वाहन घेतो कौतुकाने त्याला अगदी रोज पुसतो, छान ठेवतो, त्याला अगदी वेळच्यावेळी सर्व्हिसिंग करतो, मग 5 वर्ष झाली, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं की मग काय होतं, आपण त्याला तितकं रोजच्या रोज पुसतो का? मग त्याच्यावर काही दिवसांनी ओरखडे उठतात, कुठेतरी चेपतं, म्हणतात राहू रे बा कुठे खर्च करतो, चालू दे तसंच, हो की नाही. असं प्रत्येक गोष्टीचं होतं की म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट वारंवार आपण ती आपल्याला म्हणतात काय म्हणतात की एक साधा एक छान शेर किंवा उर्दू आहे की दुनिया एक अजब खिलौना आहे, हे जे जग आहे हे एक फार मजेदार खेळ नाही, जोवर स्वतःजवळ असतं तोवर त्याचं काही महत्व नसतं, ते हरवलं किंवा ते तुटलं खराब झालं की मग अरे असं झालं वाईट झालं की नाही. आपण पाहतो की ज्या आपल्या गोष्टी आपल्या जवळ असतात, म्हणून आपल्याला सांगितलंय की समाधान, तुमच्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्याचा आनंद घ्या, तुमच्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या, आपल्याकडे काही नाही याचा विचार करू नका, मिळवायचा प्रयत्न करा, हरकत नाही, आवश्यक गोष्टी मिळवायचा प्रयत्न केलाच पाहिजे. म्हणून आपल्याकडे धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेत, हे आहेत, पण त्याच्या आसक्त होऊ नका, त्याच्या तेच मिळालं तर मी सुखी होईन असं धरू नका. आणि म्हणून आपण पाहतो की लोक जे आपण पाहतो की असो दे मनी असो द्यावे समाधान, समाधान आपल्या ज्या गोष्टी आहेत आपल्या जो ज्या आहेत त्याचा विचार करा. जसं एक छान होतं, आय वॉज ब्लू बिकॉज आय हॅड नो शू, एक छान इंग्लिश आहे, आय वॉज ब्लू बिकॉज आय हॅड नो शू, म्हणजे काय झालं मी दुःखी होतो, ब्लू म्हणजे दुःखी असणे, निराशेचं सावट, त्याला ब्लू म्हणतात. आय वॉज ब्लू बिकॉज आय हॅड नो शू, कारण माझ्या जो बूट नव्हते, माझ्या पायात जोडे नव्हते, मला अनवाणी फिरावं लागत होतं, पण कधीपर्यंत, अंटील आय सॉ अ मॅन हू हॅड नो लेग्स, त्याला तर पायच नव्हते बिचाऱ्याला, मग त्याच्यामध्ये तू तू सुखात येत ना बाबा, तुझं पाय आहे, तुझं बूट नाही म्हणून काय झालं. म्हणजे थोडक्यात काय की समाधान जर करायचं असेल तर आपल्याजवळ ज्या आपल्याजवळ जे काही आहे त्याच्याकडे लक्ष द्या. म्हणून हे म्हणतात की भगवंत म्हणतात की ही जी भौतिक सुख आहेत ही अल्प अल्पजीवी आहेत. म्हणून म्हटलंय की गीतेतला एक श्लोक सांगतो ना त्या थांबतो, ये ही संस्पर्श जा भोगा दुःख येऊ नये आद्यंत वंत कौंतेय न ते शिवरमते बुधा. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात की ये ही संस्पर्श जा भोगा, इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय यांच्या संयोगाने जे होणारं दुःख सुख आहे ते काय, संस्पर्श जा म्हणजे त्यांच्या योगानी स्पर्शानी होणारं जे सुख आहे ते काय, दुःख येऊ नये, त्यातनं दुःखच निर्माण होतं. इंद्रिय इंद्रिय म्हणून म्हटलंय यत्त तग्रे इंद्रिय इंद्रिय विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम तत्सुखम राजसम स्मृतम। भगवद्गीतेत भगवंत म्हणतात की इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय हे सुरुवातीला कसे असतात, अत्यंत आनंददायक असतात। विषयेंद्रिय संयोगात यत्तत अग्रे अमृतोपमम, सुरुवातीला अमृतासारखे असतात पण नंतर काय होतं, परिणामे विषमिव, त्यांचा परिणाम मात्र हळूहळू विषासारखा होत जातो। म्हणजे काय होतं, मनुष्य ॲडिक्ट ज्याला आपण म्हणतो व्यसनी होत जातो। म्हणजे हे जी सुख आहेत ही माणसाला व्यसनी करतात आणि एकदा ते व्यसन जडलं की त्यातनं बाहेर येणं फार अवघड होतं। म्हणून सुरुवातीला मजा म्हणून कॉलेजमध्ये वगैरे मुलं एक दोन सिगरेट पितात आणि मग चेन स्मोकर होतात, कोणी दारू पितात आणि मग दारुडे होतात, किंवा कोणी काय, म्हणजे असं पण पाहतो की लोक ते पाहिजे म्हणजे पाहिजे, कोणाला चहा प्यायल्याशिवाय डोकं त्यांचं ठिकाणावर येत नाही। चाय किधर आहे, चाय किधर आहे, चाय, आणि चहा मिळाला नाही किधर, अरे चहा म्हणजे इतकं महत्वाचं आहे का, पूर्वीचे लोक चहा पित नव्हते त्यांचं काय अडवत होतं, किंवा कोणाला सिगरेट कोणाला बिडी कोणाला काय, असे आपण व्यसनं पाहतो आणि ते जर नाही मिळालं तर ते म्हणजे असे हे होतात। म्हणजे हे सगळी व्यसनं आहेत एक प्रकारची, आणि तो मनुष्य त्याच्या जाळ्यात अडकतो। म्हणून भगवंत सांगतात विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे परिणामे विषमिव तत्सुखम राजसम स्मृतम। हे जे सुख आहे हे राजसिक आहे, रजोगुणी आहे, तेव्हा त्यातनं जाऊ नका। मग काय, यत्तदग्रे विषमिव, जे सुरुवातीला विषासारखं आहे, परिणामे अमृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम। म्हणून मुलं आपण पाहतो शाळेत जाताना रडतात, नाही जायचं मला कंटाळाला मन, पण आपण त्यांना घालवतो मग हळूहळू त्यांना शाळेचा आनंद मिळायला लागतो, मग ते शिकतात, मग ते पुढे जातात। असं प्रत्येक गोष्टीत आहे, सुरुवातीला मनावर ताबा ठेवण्याने जो आनंद मिळतो आणि ते करण्याने जो आनंद मिळतो तो नक्कीच श्रेष्ठ आहे। म्हणून ही अल्पबुद्धी, ही जी अल्पबुद्धी लोक असतात हे भौतिक सुखांच्या मागे जातात आणि ती जी सुख आहेत ती तात्पुरती आहेत असं भगवंत सांगतात। म्हणून तुम्ही ब्रह्मसुख चिरंतन आनंदाच्या मागे जा, आणि अर्थात साधी गोष्ट मिळायला इतके कष्ट करावे लागतात तर चिरंतन आनंद मिळवणं काय सोपं आहे का, त्याच्यासाठी तुम्हाला साधना केली पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला काही गोष्टी केल्या पाहिजेत, आणि त्यातलं महत्त्वाचं म्हणजे साधू संग, नियमितपणे भगवंतांविषयी ऐकणे। यश्याम वै शृण माणायाम कृष्णे परमपुरुषे भक्ती उद्भक्तते पुंसा शोक मोह भयापहा। आपले जे तीन गोष्टी ज्या आपल्याला सर्वात त्रास देणाऱ्या आहेत, कोणत्या आहे, पहिला मोह, हवं 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 मोह, मग काय होतं शोक, किंवा शोक ते नाही मिळालं तर शोक दुःख होतं, आणि जर मिळालं आणि आपल्याजवळ असलं तर ते जाईल का म्हणून भय, भय। म्हणून आपण पाहतो धनवान लोक असतात ते किती काळजी घेतात आपल्या पैशाची, प्रत्येक ठिकाणी आपण आपली जी भौतिक गोष्टी आहेत त्यांची जाऊ नये म्हणून भय आपण त्यांची काळजी घेत असतो, इन्शुरन्स काढतो, हे करतो ते करतो। म्हणजे आपल्या आपली जी तीन मुख्य दुःख आहेत ती कोणती आहेत, अडचणी किंवा दुःखाचं कारण शोक मोह, मग शोक भय आणि मग शोक, मोह मिळवलं भय जायच का काही आणि शोक गेलं तर दुःख। मग त्या कृष्णाची जर तुम्ही भक्ती केली तर काय होईल, या तिघातनं मुक्त व्हाल। यश्याम वै श्रूयमाणायाम, कृष्ण कथा ऐकलीत, भगवद्गीतेचं श्रवण केलं, भागवतांचा ग्रंथ केलात, भगवंतांचं नाम स्मरण केलं, ही कृष्ण कथा आहे। यश्याम वै श्रूयमाणायाम कृष्णे परमपुरुषे भक्ती उत्पद्यते पुंसा शोक मोह भयाभय। मानवाच्या शरीरात मानवाकडे म्हणजे व्यक्तीला काय होतं, भक्ती निर्माण होते आणि मग त्या भक्तीचा परिणाम काय होतो, शोक मोह भय अपहा, हे तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या नष्ट होतात। आणि मग शेवटी जीवनाचा उद्देश काय, तोच आहे। जर एखादा मनुष्य धनवान असेल आणि त्याला शोक असेल तर काय उपयोग आहे त्या धनाचा। म्हणून आपल्याकडे वारंवार म्हटलंय ओम शांती शांती शांती, समाधान 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 महत्वाचं, आणि भौतिक समाधान हे भौतिक गोष्टींवर अवलंबून नाही, समाधान हे तुम्ही व्यक्ती स्वतः व्यक्तीविशेष आहे। म्हणून एखाद्या व्यक्तीला 100 रुपये मिळाले तरी तो खुश असेल आणि एखाद्या व्यक्तीला 1000 रुपये मिळाले तरी तो नाखुश असेल, कारण त्याची अपेक्षा 10,000 होती। हरे कृष्णा, श्रीमद भगवद्गीता ग्रंथराज की, शिल प्रभुपाद की, गौर प्रेमानंदी, श्री श्री राधा कुंजावली कुंज श्री राधा वृंदावन चंद्र भगवान की।